आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार। राष्ट्रप्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी। देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयवदानाचा संकल्प। आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ। लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील 2026 पद्म सन्मान प्रदान करणार आहेत। यामध्ये 2 पद्म विभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेते मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांसारख्या 65 मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी पद्म पुरस्कारांनी सन्मान केला जाईल। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं 2026 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती। यापूर्वी 25 मे रोजी राष्ट्रपती भवनात पहिल्या टप्प्यातील 16 पार पडला होता। यामध्ये 66 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला होता। गेल्या 10 वर्षात राष्ट्रप्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी विविध पावलं उचलण्यात आली असून जगात आज भारत सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आणि विश्वासार्ह शक्ती म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। नवी दिल्लीत काल एका खासगी माध्यम संस्थेच्या वतीनं आयोजित संमेलनात ते बोलत होते। पंतप्रधान पुढे म्हणाले की सरकारच्या वतीनं वर्तमान स्थितीत देशाच्या विकासासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि निर्णय देशाच्या पुढील 1000 वर्षासाठीच्या भविष्याला आकार देणारे आहेत। गेल्या 12 वर्षाच्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात 45,000 गावांपर्यंत मोबाईल संपर्क यंत्रणा पोहोचली असून 6,000 नवीन टपाल कार्यालयं सुरू करण्यात आली आहेत तर 75,000 बँक कर्मचारी कार्यरत आहेत अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीमध्ये नाफेडच्या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करणार आहेत। लिलाव प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि कामकाजात सुलभता आणण्याच्या दिशेनं उचललेलं हे महत्वाचं पाऊल आहे। भारत आणि मोरक्को दरम्यान दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यसमूहाची काल नवी दिल्लीत बैठक झाली। भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ विनोद बाहडे आणि मोरक्कोच्या राष्ट्रीय न्यायिक पोलीस ब्रिगेडचे प्रमुख हिशाम बाली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। यावेळी दोन्ही देशांनी विविध प्रकारातील दहशतवाद, विशेषतः सीमावर्ती भागात सुरू असणाऱ्या अतिरेकी कारवाया यांची कडक निंदा केली। भारत आणि मोरक्को दरम्यान माहिती आणि कार्यप्रणालीविषयी परस्पर सहकार्य आणि देवाणघेवाण करण्याविषयी या बैठकीत सहमती झाली। नवी दिल्लीत सुरू असलेल्या 16 ब्रिक्स देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान काल चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याबरोबर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी द्विपक्षीय चर्चा केली। यावेळी भारत आणि चीन दरम्यानचे संबंध सामान्य बनवण्यासाठी करण्यात येत असलेल्या आणि परस्पर सहकार्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या अलीगंज इथल्या एका कोचिंग क्लासमध्ये काल लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत। त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 4 जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी लखनौ विकास प्राधिकरण, अग्निशमन विभाग आणि वीज वितरण विभागातील 4 अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे। तसंच या दुर्घटनेच्या तपासासाठी योगी आदित्यनाथ यांनी विशेष तपास पथकाची नेमणूक केली असून त्यांनी 7 दिवसात याबाबतचा अहवाल द्यायचे निर्देश दिले आहेत। आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली इमारत पोलिसांनी सील केली असून अधिक तपास करण्यासाठी या भागात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात केली आहे. कतारमधील रास लाफान इथं सर्वात मोठ्या गॅस निर्मिती कारखान्यात परवा रात्री झालेल्या स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 12 भारतीयांचा समावेश आहे. या दुर्घटनेत 66 जण जखमी झाले आहेत. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं 12 भारतीयांच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचं स्पष्ट केलं असून त्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. दोहा इथल्या भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या आपण सतत संपर्कात असून ते दुर्घटनाग्रस्त भारतीयांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत असल्याचं एस जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. देशात 5 लाख नागरिकांनी अवयव दानाचा संकल्प केला असून हा आतापर्यंतचा देशातील सर्वोच्च विक्रम आहे. अवयव दान आणि त्वचा दानाबद्दल नागरिकांमध्ये वाढत असलेल्या जागरूकतेचं आणि सामूहिक जबाबदारी घेण्याप्रती वचनबद्धतेचं हे प्रतीक असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. अवयव आणि त्वचा दानामुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो रुग्णांना यामुळे नवजीवन मिळण्याची आशा निर्माण होते. सरकारनं सामाजिक जबाबदारी विकसित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं हे यश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय अवयव आणि त्वचा प्रत्यारोपण समितीचे संचालक डॉ अनिल कुमार यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत तसंच देशातील सर्व राज्य सरकारांनाही धन्यवाद दिले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं आहे. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतील फिलाडेल्फिया इथं आय गटात झालेल्या फ्रान्स आणि इराक दरम्यानच्या सामन्यात फ्रान्स संघानं विजय मिळवला तर अर्लिंग्टन इथं जे गटात झालेल्या सामन्यात अर्जेंटिनानं ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव केला. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीनं जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोसचा 16 गोलांचा विक्रम मागे टाकत विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून मान मिळवला आहे. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून कॅलिफोर्नियामध्ये प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहेत. पुरुषांच्या एकेरी गटात लक्ष्य सेनची लढत बेल्जियमच्या ज्युलियन कैरागीशी होईल तर किदांबी श्रीकांतचा सामना चिनी तैपाईच्या लियाओ जिओफू हिच्याशी होईल. महिलांच्या एकेरी गटात तन्वी शर्मा आणि जर्मनीच्या यवोन ली यांच्यात लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार. राष्ट्रप्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयव दानाचा संकल्प आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.